आकाशवाणी मुंबई, मी कौस्तुभ पटाईत
आणि मी रश्मी पाटकर
प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य देणारा, सर्वांचा विकास साधणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर. नवीन आयकर रचनेतून अर्थमंत्र्यांची मध्यम वर्गाला मोठी खुशखबर. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त. करांच्या दरांमध्येही कपात. आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा. कापूस, डाळी, तेलबियांसाठी विविध योजना. कर्करोगावरची औषधं, दुचाकी, पादत्राणं, कृत्रिम दागिन्यांना कर सवलती मिळाल्यानं स्वस्त होणार. आणि हा अर्थसंकल्प विकसित भारताला चालना देणार असल्याचं सरकारचं प्रतिपादन. मध्यमवर्ग आणि युवकांची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याचं विरोधकांचं मत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. या माध्यमातून येत्या 5 वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आर्थिक वृद्धीला चालना, सर्वंकष विकास, खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन, सर्वसामान्यांच्या आकांक्षांना उभारी देणारा आणि मध्यम वर्गाला आणखी बळकट करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. हा अर्थसंकल्प करनिर्धारण, ऊर्जा, शहरी विकास, खाणकाम, वित्त आणि नियामकीय क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारा आहे, असंही त्या म्हणाल्या. मात्र अर्थसंकल्प सादरीकरण सुरू झाल्यावर कुंभमेळ्यातल्या दुर्घटनेच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी लाक्षणिक सभात्याग केला होता.
पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. टॅक्स रिबेटच्या सोयीमुळे 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना नवीन कर रचनेनुसार कुठलाही आयकर द्यावा लागणार नाही, अशी मध्यम वर्गासाठी खुशखबर त्यांनी आजच्या भाषणात दिली. नोकरदारांना 75,000 रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळत असल्यानं त्यांना 13.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर काहीही आयकर द्यावा लागणार नाही. नवीन कर रचनेत असलेल्या करांच्या दरांमध्येही सुधारणा आज त्यांनी जाहीर केल्या. त्यानुसार आता 4 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना कुठलाही कर द्यावा लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा 3 लाख रुपये होती. त्यापुढील उत्पन्नावर असलेल्या करांच्या दरांमध्येही त्यांनी मोठी सवलत दिली आहे. त्यामुळे नवीन कर रचना मोठ्या प्रमाणात आकर्षक झाली आहे. पूर्वी नवीन कर रचनेत 15 लाखांच्या वर असलेल्या उत्पन्नावर 30% दराने कर द्यावा लागत होता आणि आता 24 लाखाच्या वर असलेल्या उत्पन्नावर 30% दराने कर द्यावा लागेल. नवीन कर रचनेअंतर्गत 4 ते 8 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी 5%, 8 ते 12 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी 10%, 12 ते 16 लाख रुपयांच्या दरम्यान असलेल्या उत्पन्नासाठी 15%, 16 ते 20 लाखांसाठी 20% आणि 20 ते 24 लाखांसाठी 25% दराने आयकर द्यावा लागेल. यामुळे 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा 80,000 रुपये आयकर वाचेल, 18 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा 70,000 आणि 25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा 1,10,000 रुपये आयकर वाचेल. याशिवाय TDS आणि TCS साठीही त्यांनी अनेक सुधारणा जाहीर केल्या. सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत आता 2 वर्षांवरून 4 वर्ष केली आहे. याशिवाय क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून असलेली मालमत्ताही जाहीर करावी लागणार आहे.
देशभरातल्या 100 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राज्यांच्या सहकार्यानं प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना लोकसभेत सांगितलं. उत्पादन वाढवणं, शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणं, पंचायत आणि गटस्तरावर साठवणुकीची क्षमता वाढवणं, सिंचन सुविधा सुधारणं, दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणं हे याचं उद्दिष्ट आहे. याचा लाभ 1.5 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे 7.5 कोटींपेक्षा जास्त शेतकरी, मच्छीमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाखांहून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. याद्वारे कृषी क्षेत्रातल्या बेरोजगारांना कौशल्य, तंत्रज्ञान पुरवलं जाईल. याचा फायदा महिला, तरुण शेतकरी, ग्रामीण युवक, अल्पभूधारक यांना होणार आहे. तेलबियांसाठी राष्ट्रीय अभियान राबवणार आहे. तूर, उडीद, मसूर यांना केंद्रस्थानी ठेवून 6 वर्षांचा आत्मनिर्भर कार्यक्रम आखला जाईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठीही विशेष कार्यक्रम आखला जाईल, असं सीतारामन यांनी सांगितलं. याद्वारे कापसाचं उत्पादन वाढेल, तसंच लांब तंतूच्या कापसाच्या प्रकाराला प्रोत्साहन मिळेल. नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून पुढील 4 वर्षांसाठी तेलबियांची खरेदी नाफेड आणि NCCFकडून केली जाईल असं त्यांनी सांगितलं. जलजीवन मिशन अंतर्गत 100% घरांना नळजोडणी करण्यासाठी याची मुदत 2028 वाढवल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
येत्या 3 वर्षात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करुग्णांसाठी उपचार केंद्र उभारली जातील. त्यातली 200 केंद्र येत्या आर्थिक वर्षातच उभारली जातील. याशिवाय पुढच्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात 10,000 जागा वाढवण्यात येतील. तसंच पुढच्या 5 वर्षात 75,000 जागा वाढतील असं सीतारामन यांनी सांगितलं. सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजनेच्या 2ऱ्या टप्प्यासाठी या अर्थसंकल्पात निधी वाढवण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. या उपक्रमाचा लाभ 8 कोटी बालकं 1 कोटी गरोदर आणि स्तनदा मातांना होतो असं त्यांनी सांगितलं.
1 कोटी असंघटित कामगारांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली जाईल तसंच ओळखपत्र दिलं जाईल असं निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितलं. त्यांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. बँकांकडून वाढीव कर्ज, 30,000 रुपयांची मर्यादा असलेली UPIशी संलग्न क्रेडिट कार्ड आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत वाढ केली जाईल अशी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या वर्गीकरण बदलण्यात आलं आहे. 2.5 कोटीपर्यंत सूक्ष्म उद्योग, 25 कोटींपर्यंत लघु आणि 125 कोटींपर्यंत गुंतवणूक असलेल्या उद्योगांना मध्यम उद्योगांचा दर्जा मिळेल. या उद्योगांसाठी असलेली उलाढालीची मर्यादा आता वाढवून अनुक्रमे 10 कोटी, 1 अब्ज आणि 5 अब्ज इतकी करण्यात आली आहे. उद्योग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म उद्योगांसाठी 5 लाख रुपये मर्यादेचं क्रेडिट कार्डही देण्यात येणार आहे. याशिवाय चर्म उद्योग, खेळणी, अन्न प्रक्रिया, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान निर्मिती अशा विविध क्षेत्रांसाठीही संस्थांची स्थापना आणि योजनांवर भर अर्थसंकल्पात देण्यात आला आहे.
1.5 लाख ग्रामीण टपाल कार्यालय, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि 2.40 कोटी टपाल सेवकांच्या माध्यमातून भारतीय टपाल खाते ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल. 1.5 लाख टपाल कार्यालयांच्या देशभर विणलेल्या जाळ्याच्या सहाय्यानं टपाल खात्याचं एका मोठ्या लॉजिस्टिक संस्थेत रुपांतर करण्याची सरकारची योजना आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. देशातल्या 50 पर्यटनस्थळांचा विकास राज्यांच्या सहकार्यानं केला जाईल असं त्यांनी आज सांगितलं. राज्यांना त्यांच्या कामगिरीवर आधारित प्रोत्साहनपर मदत दिली जाईल असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. होमस्टेसाठी मुद्रा लोन दिलं जाईल. भगवान बुद्धांच्या आयुष्याशी संबंधित स्थळांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल. वैद्यकीय पर्यटन आणि उपचाराला प्रोत्साहन दिलं जाईल असंही त्या म्हणाल्या.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवरच्या 36 औषधांना आयात शुल्कातून पूर्ण माफी दिली आहे. याशिवाय 6 जीवनरक्षक औषधांवरचं 5% सवलतीच्या दरातून आयात शुल्क द्यावं लागेल. याशिवाय सुरमी, कॅमेरा तसंच हेडफोनचे सुटे भाग, PCBचे भाग, मोबाईलचे सेन्सर, LED आणि LCDचे भाग, दुचाकी यांच्यावरही आयात शुल्कात सवलत दिल्यानं या वस्तू स्वस्त होतील. मार्बल, ग्रॅनाईट, पादत्राणं, PVC बॅनर, सौर बॅटरी, लोह आणि स्टीलच्या काही वस्तू, स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर, कृत्रिम दागिने, दुचाकी वाहनं यासारख्या वस्तूंवरच्या शुल्कातही कपात झाल्यानं या वस्तू स्वस्त होतील.
भारतनेट प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागातल्या सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड जोडणी मिळेल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितलं. शालेय उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमधली पुस्तकं डिजिटल स्वरूपात आणण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना राबवण्यात येणार आहे. मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड अंतर्गत 5 राष्ट्रीय कौशल्य केंद्रांची स्थापनाही केली जाणार आहे. 2014 सुरू झालेल्या 5 IITमध्ये 6,500 अतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. शेती, आरोग्य क्षेत्रानंतर शिक्षण क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या उद्देशाने उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 50,65,000 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असलेला आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज मांडला. त्यापैकी 34,20,000 कोटी रुपये कर महसुलातून मिळणार आहेत. या अर्थसंकल्पात 4.4% वित्तीय तूट अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे. चालू आर्थिक वर्षात हे प्रमाण 4.8% राहण्याची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4,91,000 कोटी, ग्रामीण विकासासाठी 2,66,000 कोटी, कृषीसाठी 1,71,000 कोटी, शिक्षणासाठी 1,28,000 कोटी आणि आरोग्य क्षेत्रासाठी 98,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची तरतूद आहे. विमा क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा आता 74% केली आहे.
प्रत्येकाच्या आकांक्षांचा अर्थसंकल्प असून भारतीयांच्या स्वप्नांना पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. देशातले नागरिक विकासाचे भागीदार बनतील याचा पाया या अर्थसंकल्पाने घातला आहे. रोजगाराच्या प्रत्येक क्षेत्राला प्राथमिकता दिली गेली आहे असं ते म्हणाले.
देश के नागरिक विकास के भागीदार कैसे बनेंगे, ये बजट इसकी एक बहुत मजबूत नींव रखता है. साथियों, इस बजट में रिफॉर्म की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाए गए हैं.
या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीयांपासून स्टार्टअप, नवोन्मेष आणि गुंतवणुकीपर्यंत सर्वांसाठी काहीतरी आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. मध्यमवर्गीयांना दिलेल्या आयकर सवलतींचं नितीन गडकरी यांनी स्वागत केलं. हा अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सहाय्यभूत ठरेल असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीयांसाठी ड्रीम बजेट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यासाठीच्या तरतुदींविषयी ते म्हणाले.
महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये 683 कोटी, महाराष्ट्र अॅग्रीबिझनेसमध्ये 100 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरमध्ये 1,094 कोटी आणि लिफ्ट इरिगेशनमध्ये 186 कोटी एवढे महाराष्ट्राला मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे, पण ही लिस्ट खूप मोठी आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकार होण्याची खात्री देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
केंद्रीय अर्थसंकल्पाने युवक आणि मध्यमवर्गीयांची निराशा केली आहे असं काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे. बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या समस्यांचा या अर्थसंकल्पात उल्लेख नसल्याची टीका त्यांनी केली. निवडणूक असलेल्या बिहार राज्यासाठी अनेक घोषणा आहेत, मात्र दक्षिणेतल्या राज्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचं द्रमुकचे खासदार दयानिधी मारन म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मात्र आयकर सवलती दिल्याबद्दल अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे.
शेतकरी कर्जमाफी, हमीभाव यावर अर्थसंकल्पात काहीच नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या अर्थसंकल्पानं गुंतवणूकदार प्रभावित झाले नाहीत, तसंच शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचीही निराशाच केली आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यांनीही या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. याविषयी आकाशवाणीशी बोलताना नोकरदार मधुकर बाबर म्हणाले.
आज संसदेत मांडण्यात आलेलं बजेट सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा ठरला आहे. मध्यमवर्गीयांना केंद्रित ठेवून या बजेटमध्ये टॅक्स सवलती देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे माझ्याप्रमाणे प्रत्येक टॅक्स देणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला समाधान लाभलं असेल, त्यासाठी मी केंद्र सरकारचे मनापासून धन्यवाद करतो.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेसाठी रचण्यात आलेला कथित कट, तसंच त्यासाठी खोट्या गुन्ह्याच्या तपासाचा रचलेला बनाव याची SIT मार्फत चौकशी केली जाणार आहे. या चौकशीसाठी राज्य सरकारनं मुंबई पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक अर्थात SIT ची स्थापना केली आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात मुंबईनं मेघालयावर 1 डाव आणि 456 धावांनी विजय मिळवला. मुंबईनं पहिल्या डावात मेघालयाचा संपूर्ण संघ 86 धावात गारद केल्यानंतर 7 बाद 671 धावांवर काल आपला पहिला डाव घोषित केला होता. मेघालयचा दुसरा डाव आज 129 धावांवर आटोपला.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य देणारा, सर्वांचा विकास साधणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर. नवीन आयकर रचनेतून अर्थमंत्र्यांशी मध्यमवर्गाला मोठी खुशखबर. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त, करांच्या दरांमध्येही कपात. आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा. कापूस, डाळी, तेलबियांसाठी विविध योजना. कर्करोगावरची औषधं, दुचाकी, पादत्राणे, कृत्रिम दागिन्यांना करसवलती मिळाल्यानं स्वस्त होणार. आणि हा अर्थसंकल्प विकसित भारताला चालना देणारा असल्याचं सरकारचं प्रतिपादन. मध्यमवर्ग आणि युवकांची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याचं विरोधकांचं मत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं माय मराठी बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार.